radiomandi.com पॉडकास्ट।
यंदाच्या गळीत हंगामाचं कारखान्यांपुढे आव्हान। यंदा झालेली अतिवृष्टी आणि येथील इंदापूर तालुक्यातील भीमा आणि नीरा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे। दुष्काळात जनावरांना चाऱ्यासाठी ऊस तोडण्यात आला होता, त्यामुळे नोव्हेंबर 2019 पासून सुरू होणाऱ्या यंदाच्या गळीत हंगामावर याचा परिणाम होणार असून सर्वच साखर कारखान्यांपुढे यंदाच्या गळीत हंगामाचं आव्हान आहे। इंदापूर तालुक्यात जेवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला तेवढीच दुष्काळाची दाहकताही होती। यामुळे जनावरं जगवण्यासाठी चारा म्हणून शेतकऱ्यांनी ऊस पिकाचा वापर केला। शिवाय पुराच्या तडाख्यात तालुक्यातील बहुतांशी ऊस क्षेत्र सापडलं आहे। भीमा आणि नीरा नदी काठावरील ऊसाला पुराचा मोठा फटका बसला आहे। यामुळे आता नोव्हेंबर महिन्यातील गळीत हंगामासाठी ऊसासाठी मोठी स्पर्धा होणार आहे। इंदापुरात पावसाचं प्रमाण कमीच असल्यामुळे कालव्यांच्या आवर्तनावर आणि नदीच्या पाण्यावर ऊसाची लागवड केली जाते, पण यंदा पूरपरिस्थितीमुळे ऊसाचं मोठं नुकसान झालं आहे। यातून गळीत हंगाम पार पाडण्यासाठी सांघिक प्रयत्न करावे लागणार आहेत, अन्यथा ऊसाची पळवापळवी होण्याचे प्रकार घडण्याची शक्यता आहे। यामुळे ऊस उत्पादक चिंतेत आहेत। जनावरांच्या चाऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊस तोड केल्यानं शेतामध्ये गाळपासाठी उपलब्ध असणाऱ्या ऊस पिकात घट होणार आहे।